उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकवार आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि मला खात्री आहे श्रोत्यांनो की आपण बरे आहात, आनंदात आहात. आजचा दिवस आपला चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि आपण विश्वासामध्ये वाढत आहात. आत्मिक रुपाने आपणा सर्वांची वाढ होत आहे. जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. दुःख, सुख, आजार आणि संकटे ह्यांचं मिश्रण आमच्या जीवनामध्ये नेहमीच राहतं. परंतु त्या सर्व प्रसंगांमधून, घटनांमधून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो आणि आमचे जीवन त्याप्रकारे घडत जाते. श्रोत्यानो, परमेश्वराला कुठल्याही गोष्टीबाबत दोष देऊ नका, कारण बऱ्याच गोष्टी आमच्या स्वतःच्या चुकांमुळे आमच्या जीवनामध्ये घडतात आणि नंतर आम्हाला पश्चाताप करावा लागतो. म्हणून त्या गोष्टी करण्याआधीच स्वतःला सावरा, स्वतःच्या विचारांना आणि सर्व भावनांना, कृतींना नियंत्रणात ठेवा. परमेश्वर आपणा सर्वांचे मार्गदर्शन करण्याकरिता तयार आहे. आजच्या अध्यायाकडे वळण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करीत असताना आपले लक्ष परमेश्वराकडे असू द्या आणि शांतता राखा, डोळे बंद ठेवा, आपल्या सर्व गरजा विश्वासाने परमेश्वराजवळ मांडा, त्याला सांगा, तो तुमची मदत करेल. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो महान आहेस, थोर आहेस, पराक्रमी आहेस, त्या तुझ्या गौरवी नावाला शतशः धन्यवाद देत तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाचे गौरव करीत आहोत, कारण तू आजपर्यंत आम्हाला सांभाळलेला आहेस. आम्ही जरी चुकलो पडलो तरी सुद्धा तू आम्हाला क्षमा केलीस, आम्हाला सावरून धरलंस आणि नाश होण्यापासून तू आमचा बचाव केलास. तुझी स्तुती असो प्रभू की आमच्यावर तुझी कृपादृष्टी झालेली आहे. तू आपल्या एकुलत्या एक पुत्राच्याद्वारे आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडलेले आहेस. आमचा आणि तुझा जो संबंध तुटलेला होता, पापाची जी एक भिंत आमच्या मधात होती, ती तू आपल्या एकुलत्या एक पुत्राच्याद्वारे पाडून टाकलीस. त्याच्या पवित्र रक्ताच्याद्वारे आमच्या पापांना तू धुवून काढलीस आणि आम्हाला क्षमा केलेली आहेस. परंतु प्रभू, आज जगामध्ये अनेक लोक आहेत जे पापाच्या खाईमध्ये पडलेले आहेत, नाशाच्या मार्गावर आहेत, ज्यांना सत्य ठाऊक नाही, जे अंधारात भटकत आहेत, अशा सर्वांवर तू कृपादृष्टी कर, त्यांच्याशी बोल आणि त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर, परिवर्तन घडवून आण. पवित्र बापा, मी सर्व श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे. आजचं वचन समजण्याकरिता प्रत्येकाचं तू मार्गदर्शन कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे बिछाण्याला खेळलेले आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य पुरवू. ज्यांना मानसिक विकार आहेत प्रभू, ते मानसिक विकार तू दूर कर आणि त्यांना आरोग्य दे. आपली शांती पुरवू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, पवित्र शास्त्राचे अध्ययन कशा प्रकारे करावे आणि पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे ह्या बाबतीत आम्ही ह्या दिवसांमध्ये पाहत आहोत. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना विचारले होते की माणसे माझ्याविषयी मी कोण म्हणून म्हणतात, त्यावर त्यांनी काही मोजकी उत्तरे दिली. आज जर आपण हा प्रश्न लोकांना विचारला तर आपणाला वेगवेगळे उत्तर मिळेल, कारण ख्रिस्ताविषयी अनेक दृष्टिकोन आहेत. काही लोक त्याला एक महान पुरुष मानतात, काही लोक त्याला एक अवतार मानतात आणि काही त्याला देवाचा पुत्र असे संबोधतात, किंवा अनेक देवी देवतांपैकी एक असे मानतात. आपण या संदर्भात मत्ते कृषुभवर्तमान 16:15-17 ही वचने वाचूया, जी मी आपणाकरिता मागच्या कार्यक्रमामध्ये वाचली होती. मत्ते कृषुभवर्तमान 16:15-17 वचने. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना बार्योना, तू आशीर्वादित आहेस, कारण मांस व रक्त यांनी हे तुला प्रगट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने प्रगट केले आहे. शिमोन पेत्राला केवळ देवानेच सत्य प्रगट केले. आम्हाला ते खरंच समजावे यासाठी केवळ देवच त्याचे वचन आमच्यासाठी प्रकाशित करू शकतो. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताचे ज्या दिवशी पुनरुत्थान झाले त्या दिवशी तो अमाऊस या गावाच्या दिशेने जाणाऱ्या दोघा शिष्यांबरोबर चालू लागला आणि त्यांच्या संवादात भाग घेत त्याने त्यांना विचारले. आपण तो संवाद समजण्यासाठी मूळ संदर्भ वाचूया. लुकृषुभवर्तमान 24:17-20 लुकृषुभवर्तमान 24:17-20 वचने. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ह्या ज्या गोष्टी एकमेकांशी बोलत आहात त्या काय आहेत? तेव्हा ते उदास तोंड करून उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या एकाने त्याला उत्तर देऊन म्हटले, एरुश्लेमेत तूच एकटा परका म्हणून राहत आहेस काय? आणि तिच्यात ह्या दिवसांमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या तुलाच ठाऊक नाहीत काय? तो त्यांना म्हणाला, कोणत्या गोष्टी? तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू याच्याविषयीच्या गोष्टी. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर करण्यात व बोलण्यात सामर्थ्यवान असा भविष्यवादी होता. त्याला तर मुख्य याचकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी मरणदंडा सोपून दिले व त्याला वधस्तंभी देऊनही टाकले. श्रोत्यानो, तुम्ही जर हा उतारा वाचला असेल तर आपणाला आठवेल की प्रभू येशूने या गोष्टी विदित केल्या होत्या आणि त्याच्याविषयी जे लेखी भविष्यवाद होते त्यामध्ये या गोष्टी सांगितलेल्या होत्या. मग त्या दोघा शिष्यांनी त्यांची जी आशा होती ती व्यक्त केली. 21व्या वचनात ते म्हणतात, परंतु जो इस्रायलाची खंडणी करणार तो हाच आहे अशी आशा आम्ही धरीत होतो. आणखी याशिवाय या सर्व गोष्टी घडून आल्यापासून हा तिसरा दिवस आहे. आणि मग ते पुढे येशूला सांगू लागले की त्यांना काय माहीत आहे. आणि सकाळी काही स्त्रिया त्याच्या कबरेकडे जाऊन आल्यावर त्यांनी येशूच्या शिष्यांना कशी आश्चर्यकारक बातमी दिली. आता त्यांच्या आशा मालवल्या होत्या आणि त्यांची अंतकरणे अंधाराने भरली होती. परंतु आपण पुढील काही वचनांमध्ये म्हणजे लुकृष्यवर्तमान 24वा अध्याय 25-27 या वचनांमध्ये वाचतो. लुकृष्यवर्तमान 24वा अध्याय 25-27 वचने, मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन व भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतकरणाने मंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्याविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. त्या दिवशी त्या ठिकाणी राहून येशू ख्रिस्ताला आपल्याविषयीच्या शास्त्रलेखाची फोड करताना ऐकणे तुम्हाला खूप आवडले असते, होय ना श्रोतानो. शेवटी त्याने स्वतःला रात्रीच्या भोजनाच्या वेळेस त्यांच्यासमोर प्रकट केले, म्हणजे त्यांचे आत्मिक नेत्र प्रकाशित करून तोच पुनरुत्थित ख्रिस्त आहे असे प्रकट केले. तेव्हा ते आश्चर्याने काय म्हणाले हे आम्हाला 32व्या वचनातून वाचायला मिळते. 32वे वचन, आणि ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेत आम्हाशी बोलत होता व आम्हाला शास्त्रलेखाचा उलगडा करून सांगत होता, तेव्हा आमचे अंतकरण आमच्या आत उकळत नव्हते काय. इतर पुस्तकांपेक्षा वेगळ्या असलेल्या पुस्तकाचा आता आपण अभ्यास करीत आहोत. मी त्याच्या ईश्वरी प्रेरणेच्या सिद्धांतावरच फक्त विश्वास ठेवत नाही, तर देवाच्या आत्म्याद्वारे अर्थप्रकाशन यावरही विश्वास ठेवते. म्हणजे जोपर्यंत देवाचा आत्मा आमचे आत्मिक नेत्र प्रकाशित करीत नाही तोपर्यंत पवित्र शास्त्र आम्हाला समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येरुश्लेमेस परतला तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना शिकवणे चालू ठेवले. आपण त्या संदर्भात लुकृष्यवर्तमान 24वा अध्याय आणि 44वे वचन वाचूया. मग त्याने त्यांना म्हटले, मी तुमच्याबरोबर असताना जी वचने मी तुम्हाला सांगितली होती ती हीच की मोशेच्या नियमशास्त्रात व भविष्यवाद्यांमध्ये व स्तोत्रांमध्ये माझ्याविषयी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्व परिपूर्ण झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या श्रोत्यांनो की मोशेने नियमशास्त्र लिहिले यावर येशू ख्रिस्ताचा विश्वास होता. भविष्यवाद्यांनी त्याच्याविषयी लिहिले व स्तोत्र त्याच्याकडे निर्देश करतात यावर येशूचा विश्वास होता. आता एका महत्वाच्या म्हणजे 45व्या वचनात आपण वाचतो. 45वे वचन, तेव्हा शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. प्रिय श्रोत्यांनो, जर प्रभू येशू ख्रिस्त तुमचे मन उघडणार नसेल तर तुम्हाला काही एक समजणार नाही. याच कारणासाठी आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास नम्र भावाने करायला हवा. आमचा बुद्ध्यांक किती मोठा आहे आणि आमचे शिक्षण किती उच्च आहे हे बाजूला ठेवून आम्ही नम्र अंतकरणाने शास्त्राभ्यास करू तरच ते आम्हाला समजेल. आता मी तुम्हाला पूर्वीचाच एक संदर्भ पुन्हा देत आहे. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 13-14 वचनांमध्ये प्रेषित पॉल म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 13-14 वचने, त्याच गोष्टी आम्ही सांगतो. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही त्या सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टींशी आत्मिक गोष्टींची तुलना करून सांगतो. परंतु जीव स्वभावाचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी अंगीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणा अशा वाटणाऱ्या आहेत आणि त्याच्याने त्या जाणवत नाहीत, कारण त्या आत्म्याच्या योगे समजायच्या आहेत. ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून न ओळखणारी व्यक्ती जर म्हणाली की पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असा माझा विश्वास नाही, तर मी त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. वास्तविक त्याने तसेच बोलायला हवे, कारण त्याला ते समजत नाही. प्रसिद्ध कादंबरीकार मार्क ट्वेन याने असे म्हटले की त्याला पवित्र शास्त्रातले जे समजत नाही त्यामुळे तो अस्वस्थ होत नाही, तर त्याला जे समजते त्यामुळे तो अस्वस्थ होतो. आणि मार्क ट्वेन हा ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणारा किंवा विश्वासणारा नव्हता. पवित्र शास्त्रातल्या काही गोष्टी अविश्वासणाऱ्याला समजू शकतात आणि ज्या समजू शकतात त्यामुळेच देवाचे वचन नाकारण्यास अनेक जण प्रवृत्त होतात. पास्कल यांनी म्हटले, मानवी ज्ञानावर प्रेम करायचे असेल तर ते समजायला हवे, परंतु दैवी ज्ञान समजून घ्यायचे असेल तर त्याच्यावर प्रेम करायला हवे. श्रोत्यानो, या संदर्भात मला पुन्हा एकदा सांगू द्या की ख्रिस्ताला मनाने व अंतकरणाने पाहण्यासाठी, त्याला स्वीकारण्यासाठी आणि तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी केवळ देवाचा आत्मा तुमचे अंतचक्षु प्रकाशित करू शकतो. पवित्र शास्त्राचा आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये उपयोग करणारे अनेक इंग्रजी लेखक आहेत, पण त्यांना त्यातले गहन आध्यात्मिक सत्य समजले असे नाही. नवीन कराराचा उपयोग आपल्या धार्मिक शिक्षणासाठी व समाजसेवेचे समर्थन करणारे अनेक पुढारी व धर्मसंस्थापक आहेत, परंतु त्यांना जिवंत पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख नाही आणि येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनांचा आपल्या भाषणांमध्ये उपयोग करणारे राजकीय नेतेही आहेत. ते त्याला आपला शिक्षक मानतात, परंतु खरा पुनरुत्थित ख्रिस्त कसा आहे याची त्यांना अजिबात जाणीव नाही. याचे कारण एकच आहे की त्यांनी पवित्र शास्त्र वाचले आहे, ते समजण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते आपल्या बुद्धीने त्यांनी नम्र होऊन देवाच्या पवित्र आत्म्याला असे म्हटले नाही की मी तुझी गहन व गोढ आध्यात्मिक सत्ये समजू शकत नाही, तू माझा शिक्षक हो आणि माझे अंतचक्षु प्रकाशित कर, तुझ्या वचनाचे सौंदर्य सामर्थ्य आणि वैभव मला दाखव. श्रोत्यानो, ज्या देवाने आम्हाला हे पवित्र शास्त्र दिले आहे त्याने आमचे मार्गदर्शन करण्याचेही अभिवचन दिले आहे. जुन्या करारातील पुस्तक इर्मया ह्याच्या 33व्या अध्यायातील 3 वचनात इस्रायलाचा पवित्र प्रभू यहोवा देव याने म्हटले आहे, इर्मयाचे पुस्तक 33वा अध्याय 3 वचन, माझ्याकडे तू आरोळी कर म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहीत नाहीत अशा मोठ्या व अवघड गोष्टी तुला दाखवीन. मला स्वतःला या वचनाची प्रचिती अनेकदा आली आहे आणि पवित्र आत्मा देवाच्या सेवकांचे त्याच्याकडे नम्रतेने येणाऱ्या प्रत्येकाचे सहाय्य व मार्गदर्शन करतो हे एक वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ सत्य आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की ऐरवी निर्जीव वाटणारी पवित्र शास्त्रातली वचने देवाचा आत्मा आमच्यासाठी सजीव आणि सत्य बनवतो. आता प्रश्न असा निर्माण होतो की जरी देवाचा आत्मा आमचे अंतचक्षु प्रकाशित करीत असला तरी एवढ्या भव्य आणि गहन पवित्र शास्त्राचे अर्थप्रकाशन कसे करायचे? अर्थप्रकाशन म्हणजे तुम्ही व मी पवित्र शास्त्राचा जो अर्थ लावतो तो. आणि हे अर्थप्रकाशन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आल्याने आमच्या समाजामध्ये वेगवेगळे धर्म संप्रदाय निर्माण झाले आहेत. तरीही या सर्वांचा मूलभूत विश्वास व त्यांचे ख्रिस्ती सिद्धांत जवळजवळ एकच आहेत. पवित्र शास्त्राचा अर्थ कोणी सोम्या गोम्याने हवा तसा लावावा असे हे पुस्तक नाही. श्रोत्यानो, याआधीच आपण या पुस्तकाचे महात्म्य समजून घेतले आहे आणि ते वाचणाऱ्यांना माहिती आहे की त्याचा अर्थ समजून घेणे सोपी गोष्ट नाही. वास्तविक पवित्र शास्त्राच्या अर्थप्रकाशनासाठी काही नियम आहेत, काही साधने आहेत आणि त्यांचा उपयोग केल्याने आम्ही चुकीचा अर्थ लावणे टाळू शकतो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, पवित्र शास्त्र एक अत्यंत प्रभावशाली पुस्तक आहे आणि ते आमच्या वर्तनाची दिशा ठरवते आणि आमच्या वर्तनावरून व पवित्र शास्त्रावर आधारित अशा विश्वासावरून आमचे सार्वकालिक जीवन वा मरण ठरते. म्हणून आम्ही त्याच्यातील उतारांचा कसा अर्थ लावतो आणि त्यातून काय घेतो हे फार फार महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, अनेक लोक जुन्या करारातील दावीद व शलमोन यांच्या अनेक बायकांचे उदाहरण समोर ठेवून म्हणतात, पवित्र शास्त्र बहुपत्नीत्वाचा पुरस्कार करते. परंतु या संदर्भातील उतारे तुम्ही नीट व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली वाचले तर आपल्याला कळेल की दावीद आणि शलमोन दोघांचेही बहुपत्नीत्व परमेश्वराला मान्य नव्हते. पवित्र शास्त्राचा योग्य अर्थ न लावण्याने ज्यांचे जीवन बिघडून गेले आहे असे अनेक तरुण व मध्यवयीन लोक मला माहिती आहेत. त्यांचे ख्रिस्ती जीवन त्यामुळे जळालेल्या भाकरीप्रमाणे झाले आहे. तेव्हा पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना त्यासाठी असलेले नियम व साधने यांचा आवर्जून उपयोग करायला हवा. पवित्र शास्त्राचा अर्थ लावताना प्रथम आम्ही पवित्र शास्त्राचा एकूण उद्देश काय आहे ते लक्षात घ्यायला हवे. त्याच्यातील एखाद्या वचनाचा अर्थ अमुक आहे असे ठामपणे म्हणण्यापूर्वी पवित्र शास्त्राचा उद्देश व विषय आम्ही लक्षात घ्यायला हवा आणि त्या विषयाशी संबंधित असलेली सर्व वचने आम्ही लक्षात घ्यायला हवी. उदाहरणार्थ पवित्र शास्त्राचा एकूण उद्देश परात्पर देवाने मानवासाठी येशू ख्रिस्ताद्वारे सिद्ध केलेले तारण मानवाला कळवणे व ख्रिस्ताला गौरविणे हा आहे. असे जर आपण गृहीत धरले तर आम्हाला ख्रिस्ताच्या एखाद्या वचनाचा अर्थ या उद्देशाच्या प्रकाशात समजून घेता येईल. परंतु श्रोत्यांनो, अर्थ प्रकाशनासाठी तेवढेच पुरेसे नाही. एकदा पवित्र शास्त्राचा एकूण उद्देश लक्षात घेतल्यानंतर आपण वाचत असलेले वचन कोणाला उद्देशून आहे हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थ यहोशवा या जुन्या करारातील पुस्तकात आपण वाचतो की परमेश्वर यहोशवाला म्हणाला, उठ आणि यार्देने पलीकडे जा. या वचनाचा अर्थ लावताना मी असे म्हणणार नाही की परमेश्वर मला यार्देने पलीकडे जा असे म्हणत आहे, तर मी ते वचन वाचताना म्हणेन की हे वचन यहोशवाला उद्देशून होते. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आम्ही हा सुवर्ण नियम लक्षात ठेवायला हवा. पवित्र शास्त्र माझ्यासाठी आहे, मला उद्देशून नाही. पवित्र शास्त्राचे अर्थ प्रकाशन करताना लक्षात ठेवण्याची तिसरी गोष्ट ही की त्यातील जो उतारा आपण वाचतो त्याचा मागचा व पुढचा संदर्भ आम्ही लक्षात घ्यायला हवा. आपण वाचत असलेला उतारा काय म्हणत आहे आणि त्याच्या आधीची वचने काय सांगतात, नंतरची वचने काय सांगतात हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थ मत्तयकृत शुभवर्तमान 16 आणि 24 वचन आपण समजून घेत आहोत. हे वचन असे आहे, तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्यामागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. आता श्रोत्यांनो, या वचनाचा अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर त्याचे आधीचे व नंतरचे उतारे आम्ही नीट वाचायला हवेत. पेत्राने येशू ख्रिस्ताला ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र म्हणून ओळखले. या वचनापासून म्हणजे याच अध्यायाच्या 13 वचनापासून ते पुढे 28 वचनापर्यंत आम्ही वाचायला हवे. एवढ्या मोठ्या संपूर्ण उताऱ्याच्या संदर्भात आपण आता जे 24 वचन वाचले त्याचा अर्थ आम्ही लक्षात घ्यायला हवा. आता या वचनाचा अर्थ अशा प्रकारे लावताना आमच्या लक्षात येईल की ख्रिस्त कोण होता, त्याला ओळखणे काय आहे आणि त्याचा स्वीकार करून स्वतःला नाकारणे व आपला वधस्तंभ घेणे काय आहे, हे सर्व आम्हाला या नियमांच्या साह्याने व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने समजेल. ओघाने एक गोष्ट मला आपणाला सांगावीशी वाटते की देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, शांती व सुव्यवस्थेचा देव आहे. त्याला आम्ही मानवी नियमांनी बांधू शकत नसलो तरी तो गोंधळ व अराजकता निर्माण करणारा देव नाही. म्हणून कोणी असे म्हणू नये की हे नियम पाळणे म्हणजे पवित्र आत्म्याला नाकारणे, त्याचे सहाय्य न घेणे आहे. आम्हाला देवाच्या आत्म्याचे सहाय्य घ्यायलाच हवे आणि त्याच वेळेस गोंधळ निर्माण करणाऱ्या अव्यवस्थेपासून स्वतःला वाचवायला हवे. श्रोत्यांनो, मला ठाऊक नाही की आपण परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन किंवा अभ्यास कशाप्रकारे करीत आहात, परंतु जर ज्या गोष्टी मी आपणाला या कार्यक्रमातून सांगत आहे त्या जर आपण लक्षात ठेवाल आणि त्याप्रमाणे परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन कराल तर ती वचने आपणाला समजतील आणि त्या वचनांच्याद्वारे परमेश्वर आपणाला काय सांगत आहे ते आपण समजू शकाल. परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 165 वचनांमध्ये सांगते की तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. जे लोक देवाच्या वचनाला प्रिय मानतात त्यांच्याकरिता देवाची शांती ठेवलेली आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात जी शांती देण्याकरिता आला ती शांती आम्ही समजू शकत नाही. ह्या जगामध्ये ती शांती आम्ही कोणत्याही प्रकारे प्राप्त करू शकत नाही. तो म्हणतो की परमेश्वरा, तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे, तुझे सर्व न्याय निर्णय सनातन आहेत. आणि ह्याच वचनांचे अध्ययन आम्ही उपासना कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असतो. तर श्रोत्यांनो, जर अद्यापपर्यंत आपण ह्या अध्ययनात भाग घेतलेला नाही तर माझी आपणाला विनंती आहे की आपण अवश्य उपासना कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन करा. हे वचन आपणाकरिता आहे. मग आपण कुठेही राहणारे असा, काहीही करणारे असा, शिक्षित असा, अशिक्षित असा, गरीब असा, श्रीमंत असा, मोठे असा, लहान असा, तरुण असा, वृद्ध असा, खेड्यात राहणारे असा, शहरात राहणारे असा, हे वचन आपणाकरिता आहे. म्हणून अवश्य ऐका आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त करून घ्या. परमेश्वराची हीच इच्छा आहे की ज्या गोष्टी त्याने ह्या वचनांमध्ये मांडलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येक मानवाने वाचाव्यात आणि त्याने आपले तारण साधून घ्यावे. सत्य काय आहे हे जाणून घ्यावे. पुष्कळदा श्रोत्यांनो, अनेकांना वाटतं की पवित्र शास्त्र बायबल जे आहे ते फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे. असं नाही. परमेश्वराने प्रत्येक मानवासाठी हे वचन ठेवलेले आहे. ह्याच अध्यायाच्या 130 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 130 वचन, तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. होय श्रोत्यांनो, आम्हाला परमेश्वराच्या वचनांच्याद्वारे आत्मिक प्रकाश प्राप्त होतो. म्हणून ह्या वचनांवर मनन करा, अध्ययन करा आणि ही वचने समजून घ्या. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राच्याद्वारे प्रत्येक मानवासाठी तारणाचे द्वार उघडलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला परमेश्वराच्या वचनातूनच पटते. प्रभू येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट रुपात आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये दिसतो. तर श्रोत्यांनो, माझी आपणाला विनंती आहे की हे वचन वाचा, उपासना कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि आत्मिक रुपाने आशीर्वाद प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांचे मार्गदर्शन करो आणि आपणास आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.